नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी 2030 मेरेन भारताची संरक्षण नियात 50,000 कोटी रुपया मेरेन पावतली असो विस्वास उक्तायला. फाटल्या 10 वर्सांत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांत 5 पटींनी वाड जाल्या अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. काल ब्राझीलांत जाल्ले बसकेंत उलयतना केंद्रीय कृशी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी ल्हान शेतकारांक सशक्त केल्या बगर संवसारीक अन्न सुरक्षा ध्येय पुराय जावंक शकपाक ना अशें सांगलां. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांणी आयज सकाळी 2025 वर्साचे संयुक्त प्रवेश परिक्षा जेई मिन्साचो निकाल जाहीर केला. आतां पुराय खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी 2030 मेरेन भारताची संरक्षण नियात 50,000 कोटी रुपया मेरेन पावतली असो विस्वास उक्तायला. महाराष्ट्रान मराठवाडा आत्मनिर्भर भारत की रक्षा भूमी संवाद अधिवेशनान ते उलयताले. मोदी सरकाराच्या कामगिरीचेर भर दितना मंत्री सिंग हांणी सध्याच्या प्रशासनाच्या काळांत संरक्षण नियातीन उल्लेखनीय 40 पटींनी वाड जाल्ल्याचे नदरेक हाडले. 2014 वर्सा भारताची संरक्षण नियात सुमार 600 कोटी रुपया आशिल्ली आनी आयज ती 24,000 कोटी रुपया जाल्या अशी माहिती ताणी दिली. ह्या वेळार राजस्थानाचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आनी महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस सयत हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. फाटल्या 10 वर्सांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत 5 पटींनी वाड जाल्या अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. हरियाणाच्या गुरुग्रामांतल्यान मानसेर हांगा पत्रकारा कडेन उलयतना मंत्री वैष्णव हांणी सांगलें की मेक इन इंडिया उपक्रमाक लागून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रांत वाड आयल्या. फाटल्या 10 वर्सांत इलेक्ट्रॉनिक्साची नियात 6 पटींनी वाड जाल्या आनी ती 3,25,000 कोटी रुपया हुपल्या अशें तांणी मुखार सांगलें. मंत्री वैष्णव हांणी सांगलें की आयज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत सुमार 25 लाख लोकांक काम मेळटात. तशेंच सरकारान हालींच इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन येवजणेक मान्यताय दिल्या जाका लागून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पर्यावरण प्रणाली आनी खोल जावन नोकऱ्यांची वाड जातली अशें मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. उत्पादनाचो दर्जो वाडत आशिल्ल्यान आनी आयटी सुरक्षा घटमूट आशिल्ल्यान भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचेर संवसारीक विस्वास वाडटा. डिझायन उत्पादन कुशळटाय आनी नवनिर्माण हांचे विशीं भारताची एकवट पद्दत संवसारीक इलेक्ट्रॉनिक्स मळार राष्ट्राक मुखार व्हरतली असो विस्वास तांणी उक्तायला. बौद्धीक मालमत्तेच्या हक्कांचो संरक्षण डिझायनाच्या फुडारपणा खाला नवनिर्माण आनी धर्तरेची पुरवण साखळी हातून आशिल्लो विस्वासपात्र इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन बेस तयार करपाची भारताची वचनबद्धताये बद्दल मंत्री वैष्णव हांणी सांगले. तशेंच आयटी मंत्र्यांनी मानेसर हांगा VVDN टॅक्नॉलॉजीची अत्याधुनीक सरफेस माउंट टॅक्नॉलॉजी SMT लायन आनी मेकॅनिकल इनोव्हेशन पार्काचें उक्तावण केलें. राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTA हांणी आयज सकाळी 2025 वर्साचे संयुक्त प्रवेश परिक्षा JEE मिन्साचो निकाल जाहीर केला. हे खेपे वट्ट 24 विद्यार्थ्यांनी JEE मिन्स 2025 पेपर 1 हातून NTA 100 गूण मेळयल्या. सगळ्यांत चड गूण मेळोवप्या मदीं राजस्थानांतले MD अनस आनी आयुष सिंगल, दिल्लीचे दक्ष आनी हर्ष झा, अस्तंत बंगालातले देवदत्त माझी आनी महाराष्ट्रांतले आयुष रवी चौधरी हांचो आस्पाव जाता. कटऑफा वांगडाच हो निकाल आतां JEE मुखेल संकेतथळार JEEMain.NTA.NIC.IN हाचेर उपलब्ध आसा. JEE मुखेल पेपर 1 एप्रील 2025 वट्ट 992,350 उमेदवार परिक्षेक बशिल्ले. अमेरिका आनी इटली हांणी भारत मध्य उदेंत युरोप अर्थीक मार्गाक ह्या शेंकड्यांतलो एक व्हड अर्थीक एकात्मता आनी जोडणी प्रकल्प आसा म्हणून ताची तोखणाय केल्या. हो मार्ग भागीदारांक जोडटलो आनी भारतासावन गल्फ ते इज्रायल, इटली फुडें अमेरिके मेरेन अर्थीक उदरगत आनी एकात्मतेक चालना दितलो अशें संयुक्त निवेदनान म्हणलां. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रंप आनी इटलीची प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी हांची वॉशिंग्टनांत जाल्ले पयले अधिकृत बसके उपरांत संयुक्त फुडाऱ्यांचें हें विधान जारी जालें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिशद म्हळ्यार वेव्स 2025 आयोजीत केल्या. एनिमेशन, गेमींग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतथळाक मुजरत भेट दियात.
परतून एक फावट येवकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वेगवेगळ्या प्रसंगाचेर केल्ल्या भाशणांचे संकलन केल्ले संस्कृती का पांचवा अध्याय या पुस्तकाचे काल नवी दिल्लीत विमोचन झाले. जुना आखाराचे मुखेली आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी हांणी ह्या पुस्तकाचे विमोचन केले. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हांणी देशाची संस्कृताय, परंपरा, अध्यात्मिक मूल्यां आनी सांस्कृतीक दायज सांबाळपा खातीर प्रधानमंत्री मोदी हांणी केल्ल्या यत्नांची तोखणाय केली. प्रधानमंत्र्यांच्या भाशणेंतल्यान मुखेल मुद्दे उगडास करून तांणी म्हळें की हें पुस्तक एक संग्रह म्हणून काम करता जो प्रधानमंत्री मोदी हांची सांस्कृतीक संरक्षणाची वचनबद्धताय आनी भारताची परंपरा सांबाळपाची दृश्टी दाखोवन दिता. ह्या संदर्भांत स्वामी अवधेशानंद गिरी महाराज हांणी सांगले की 2014 वर्सा सावन देशभरांत दरेक दिकेन नवनिर्माण दिसून आयला आनी वातावरणांत बदल घडटा हें दिसून येता. प्रधानमंत्र्यांच्या सांस्कृतीक योगदानाची तोखणाय करून आतां लोक सांस्कृतीक विशयांचेर खोलायेन आनी अभिमानान चर्चा करतात अशें तांणी सांगलें. भारताच्या सांस्कृतीक वातावरणांत 2014 वर्सा सावन बदल जाला अशें तांणी मुखार सांगलें. ब्रिक्स कृशी मंत्र्यांच्या 15व्या बसकेन भारतान समावेशक समता आनी शाश्वत शेती खातीर आपली वचनबद्धताय दाखयल्या. काल ब्राझीलांत जाल्ले बसकेन उलयतना केंद्रीय कृशी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां की ल्हान शेतकारांक सशक्त केल्या बगर संवसारीक अन्न सुरक्षा ध्येय पुराय जावंक शकना. भारता खातीर समाजीक, अर्थीक आनी राजकीय मळार बायलांक सशक्त करप हें एक खाशेलें धोरण आसा अशें तांणी स्पश्ट केलें. तशेंच संवसारीक शेतकी रणनितीच्या केंद्रांनी ल्हान शेतकारांचें कल्याण करपाचे गरजेचेर मंत्री चौहान हांणी भर दिलो. शेतकी भारता खातीर फकत अर्थीक कार्यावळ न्हय तर लाखांनी कुटुंबाक उदरनिर्वाह, अन्न आनी स्वाभिमानाचे स्तोत्र आसा अशें तांणी उक्तायलें. संवसारांतले 51 कोटी ल्हान शेतकार संवसारीक अन्न वेवस्थेचो गरजेचो खाम आसा आनी हवामान बदल, दरान अस्थिरताय, संसाधनाच्या उणावाक लागून ते सगळ्यांत असुरक्षीत आसा अशें तांणी सांगलें. संवसारीक दरांतल्या अस्थिरतायेचेर नियंत्रण दवरपाची आनी ल्हान शेतकारांक फायद्याचे दर सुनिश्चित करपाची गरज हे बसकेन अधोरेखीत केल्या. हे बसके वेळार ब्रिक्स शेतकी मंत्र्यांनी जमनीचो उणाव आनी जमनीचेर पीक ना जावप हांचेर उपाय काडपा खातीर ब्रिक्सांक जमनीची पुनर्स्थापना भागीदारी सुरू केली. संयुक्त घोशणापत्रांत ब्रिक्स राष्ट्रांनी सामुहीकपणान जागतीक शेतकी अन्न वेवस्था नितळ, समावेशक आनी टिकावू करपाचो आपलो संकल्प सांगला. मजगती मंत्री चौहान हांणी ब्रिक्स राष्ट्रांक अंदू 1 मे सावन सुरू जावपी संवसारीक ऑडियो व्हिज्युअल मनरिजवण शिखर सभेन आनी सप्टेंबर 2025 वर्सा जावपी संवसारीक अन्न भारतांत वांटो घेवपाकूय आमंत्रण केलां. जपानातली संवसारीक डिजिटल रुपांतर आनी आयटी सेवा कंपनी एनटीटी डेटा, क्लाउड प्लॅटफॉर्म कंपनी नेसा नेटवर्क्स आनी तेलंगणा सरकारान हैदराबादांत 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर क्लस्टर स्थापन करपाची कबलात केल्या. काल जपानांत जाल्ले उंचेल्या पांवण्यावेले बसकेन मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांच्या हाजिरेंत ही कबलातीची औपचारीकरण जालें. आयज दिल्लीच्या मुस्तफाबाद वाठारांत 6 माळयेची इमारत कोसळ्या उपरांत जायते जाण आडकून पडल्यात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्या प्रमाण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ आनी दिल्ली पुलिसांचे पंगड थंय पावल्यात आनी सध्या सोडणूक कारवाय सुरू आसा. तशेंच सुमार 10 उजो पालोवपी निविदा ह्या सुवातेर धाडल्यात. छत्तीसगडांत सुकमा जिल्ल्यांतलो बेड सट्टी गांव बस्तार विभागाचो पयलो नक्सलमुक्त ग्रामपंचायत जाला. ह्या गांवांत सक्रीय आशिल्ले 11 माओवादी काल सुकमा हांगा पुलीस अधिक्षका मुखार शरण आयले. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी 2030 मेरेन भारताची संरक्षण नियात 50,000 कोटी रुपया मेरेन पावतली असो विस्वास उक्तायला. फाटल्या 10 वर्सांत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांत 5 पटींनी वाड जाल्या अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. काल ब्राझीलांत जाल्ले बसकेन उलयतना केंद्रीय कृशी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी ल्हान शेतकारांक सशक्त केल्या बगर संवसारीक अन्न सुरक्षा ध्येय पुराय जावंक शकपाक ना अशें सांगलां. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांणी आयज सकाळीं 2025 वर्साचे संयुक्त प्रवेश परिक्षा जेई मेन्साचो निकाल जाहीर केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.